नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दुबई आणि अबुधाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा अंशतः सुरू. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. मुंबई, यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ATSचे छापे. जाहिरातींच्या माध्यमातून 250 कोटी रुपये महसूल देणारी निविदा एसटीनं स्वीकारली. आणि धुलीवंदनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दुबई आणि अबुधाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा अंशतः सुरू झाली आहे. दुबईत अडकलेल्या 149 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर उतरलं, तर इमिरेट्स कंपनीचं विमान 217 प्रवाशांना घेऊन चेन्नई विमानतळावर उतरलं. राज्यातल्या 164 जणांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 विमानांची व्यवस्था केली असून ही दोन्ही विमानं थोड्या वेळातच मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सौदी अरेबियातील जेद्दा इथून भारतातल्या विविध शहरांमध्ये इंडिगो एअरलाइन्सनं 10 विशेष उड्डाणं सुरू करण्याची घोषणा केली आहे. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण ठरला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमध्ये शाश्वत आणि सशक्त आर्थिक प्रगती या विषयावर ते दूरस्थ पद्धतीनं बोलत होते. आज जग परिवर्तनशील आणि विश्वासार्ह भागीदाराच्या शोधात आहे, त्यामुळे भारताला ही एक मोठी संधी आहे असं मोदी म्हणाले. भारतानं मुक्त व्यापार करार केल्यामुळे संधीची दारं उघडली गेल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
आज जब भारत अपनी मजबूत इकॉनॉमी से पूरे विश्व की उम्मीद बना हुआ ग्लोबल सप्लाई चेन रीशेप हो रही है, तब अर्थव्यवस्था की तेज प्रगति विकसित भारत का भी बहुत बड़ा आधार है. हमारी दिशा स्पष्ट है, हमारा संकल्प स्पष्ट है. बिल्ड मोर, प्रोड्यूस मोर, कनेक्ट मोर और एक्सपोर्ट मोर.
गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याची जबाबदारी सर्वांची असून देशात तयार होणारी उत्पादनं जागतिक दर्जाची असायला हवीत असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी उद्योजकांना गुंतवणूक करण्याचं तसंच तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज आपल्या युट्यूब वाहिनीच्या सबस्क्रायबर्सचा 3 कोटींचा टप्पा पार केला. या व्यासपीठावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले मोदी हे विश्वनेते ठरले आहेत. 2007 मोदी यांनी युट्यूबवर आपलं चॅनल सुरू केलं होतं. या श्रेणीतल्या अन्य लोकांच्या तुलनेत ही संख्या अनेक पटींनी जास्त आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATSनं राज्यातल्या 3 जिल्ह्यांमध्ये छापे टाकले. आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित मुंबईत कुर्ला, शिवाजीनगर आणि गोवंडी भागात ही कारवाई करण्यात आली. यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही छापे टाकण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत 74 लाख रुपये रोख, तलवारी आणि चाकूंसह अन्य धारदार शस्त्र जप्त करण्यात आली. ही शस्त्र बाळगल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय अनेक कागदपत्र, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि CCTV कॅमेरेही जप्त करण्यात आले असून त्यांची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि उमरखेड भागातल्या 14 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी लाल परी आता महसूल वाढीलाही वेग देणार आहे. पुढील 5 वर्षांसाठी जाहिरातींच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांहून अधिक महसूल देणारी निविदा स्वीकारण्यात आल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात पार पडलेल्या 310 संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बस स्थानकं, त्यांचा परिसर, बसेसच्या आतील आणि बाहेरील भाग तसंच उपलब्ध सर्व संसाधनांचा पुरेपूर वापर करून जाहिरात महसूल वाढवण्यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून सद्यस्थितीत कार्यरत असलेले जाहिरात परवानाधारकांचा परवाना कालावधी समाप्त झाल्यानंतर जाहिरातीचे अधिकार नवीन परवानाधारकांकडे जाणार आहेत. सध्या जाहिरातींद्वारे एसटी महामंडळाला दरवर्षी सुमारे 22 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. या नव्या आराखड्याच्या माध्यमाद्वारे तिकीट विक्री व्यतिरिक्त विविध पर्यायी स्रोतांमधून उत्पन्न निर्माण झालं तर एसटीला भविष्यात तोट्याच्या गर्तेत जाण्याची वेळ येणार नाही असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
धुलीवंदनाचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्थेच्या वतीनं धुलीवंदन रंगपंचमीनिमित्त समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी पाणी वाचवा, कोरडा रंग लावा असा मजकूर असलेले फलक हातामध्ये घेऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दुचाकी फेरी काढली. पैठण इथलं संत एकनाथ समाधी स्थळ तसंच संत एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील विजयी पांडुरंग मंदिरामध्ये फुलांची उधळण करून कीर्तनासह विविध भक्तिगीत सादरीकरणानं धुलीवंदनाचा सण साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं खासदार संदीपान भुमरे यांनी आज होळी उत्सवानिमित्त लहान मुलं आणि युवकांसोबत रंग उधळून पर्यावरणपूरक होळी साजरी केली. शिवसेना नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शहरातील गुलमंडी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते तसंच दुकानदार बांधवांसोबत धुलीवंदनाचा आनंद लुटला. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात विडा इथं धुलीवंदनानिमित्त जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून त्याला कपड्यांचा आहेर करण्याची प्रथा आहे. आजही हा मजेशीर सोहळा उत्साहात पार पडला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
गेल्या 100 वर्षाची ही प्रथा गेल्या वर्षीच्या खंडानंतर यंदा पुन्हा साजरी झाली. यंदा या गर्दभ स्वारीचा मान शिवाजी गालफाड यांना मिळाला. सकाळपासून जावयाच्या शोधात असलेल्या कार्यकर्त्यांनी एका जावयाचा पाठलाग केला, मात्र ज्वारीच्या पिकात लपून बसलेला हा जावई कार्यकर्त्यांच्या हाती लागला नाही. अखेर दुपारी जावई सापडला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीनंतर जावयाला कपड्याचा आहेर करण्यात आला. सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे सोन्याची अंगठी देण्याच्या प्रथेला मात्र पाठा देण्यात आला. आकाशवाणी बातम्यांसाठी रवी उबाळे, बीड.
जालना शहरात धुलीवंदनाच्या पारंपरिक हत्ती रिसाला मिरवणुकीनं यंदा 138व्या वर्षात पदार्पण केलं. शहराच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक ठरलेली ही मिरवणूक पिढ्यानपिढ्या उत्साहात साजरी केली जाते. आजही साजऱ्या झालेल्या या सोहळ्याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
सजवलेला हत्ती, त्यावर बसलेला राजा आणि प्रधान, पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि कोवळ्या रंगांची उधळण, हे वेगळेपण असलेली ही मिरवणूक म्हणजे जालना शहराचा सांस्कृतिक वारसा झाली आहे. या मिरवणुकीत सर्व धर्मीय नागरिक सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देतात. शहरातल्या विविध मार्गावरून ही मिरवणूक मार्गक्रमण करते. हत्तीवर बसलेला राजा आणि प्रधान यावेळी रेवड्यांची उधळण करतात. ज्या ज्या मार्गावरून ही मिरवणूक जाते त्या त्या भागातले नागरिक रंग खेळणे बंद करतात. या वर्षी नागरिकांनी मोठ्या संख्येने या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. पोलीस प्रशासनाकडून मिरवणुकीदरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण आज होत आहे. संध्याकाळी 6:47 हे ग्रहण सुटेल. ईशान्य भारत आणि अंदमान निकोबार बेटातील काही भाग वगळता देशात अनेक ठिकाणी चंद्रोदयाच्या वेळी ग्रहण पाहता येणार आहे. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर देशातली अनेक मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक राजेश कोगदे यांनी आपल्या वर्गातील एकही विद्यार्थी गणित विषयात मागे राहू नये याकरता केवळ प्लास्टिक पाईपपासून गणकयंत्र बनवलं आहे. या गणकयंत्रासाठी कोणतीही बॅटरी किंवा इलेक्ट्रिक साधनाची गरज नाही. या गणकयंत्रावर विद्यार्थी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकाराची उत्तरं पडताळून पाहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना गणित विषयात अजिबात आवड नाही त्या विद्यार्थ्यांना खेळातून गणित शिकता येत असल्यानं गणित विषयात आवड निर्माण होत आहे. माजी खासदार तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिव देहावर आज लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात कवठा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार विक्रम काळे यांच्यासह राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसंच साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी यावेळी डॉ वाघमारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉ वाघमारे यांचं काल लातूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील फुटाळा इथं तलावात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी ही घटना घडली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दुबई आणि अबुधाबीहून भारताकडे येणारी विमानसेवा अंशतः सुरू. बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन आणि धुलीवंदनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या 7:10 नमस्कार.